नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. उत्तर अरबी समुद्रामध्ये चाचेगिरी करणाऱ्या 35 सोमाली चाच्यांना घेऊन भारतीय नौदलाचं INS कोलकाता हे जहाज आज सकाळी मुंबईत दाखल झालं. या चाच्यांना मुंबईत येलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. हे जहाज एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आलं होतं. INS कोलकाता जहाजानं प्रक्षेपित केलेल्या ड्रोनचा वापर करून सशस्त्र समुद्री चाच्यांच्या हालचालींची पुष्टी केली होती. सुमारे 40 दिवस चाललेल्या या कारवाईनंतर या चाच्यांनी आत्मसमर्पण केलं. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्या कोलकातासह अन्य ठिकाणांच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालय ईडीनं आज छापे मारले. सीबीआयनं लोकपालाच्या निर्देशानुसार मोइत्रा यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली वाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जात आहे. या तीन महान क्रांतिकारकांना 23 मार्च 1931 रोजी फासावर चढवण्यात आलं होतं. यानिमित्त आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट संदेशाच्या माध्यमातून या तीन वीरांना आदरांजली वाहिली असून देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारनं कांद्यावरची लावलेली निर्यातबंदी पुन्हा अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली. याआधी कांदा निर्यातबंदी 31 मार्चपर्यंत लागू करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाजप लक्षद्वीप इथं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. अमरावती लोकसभेची जागा भाजप उमेदवार लढवणार हे निश्चित झालं असून लवकरच चर्चेअंती उमेदवाराचं नाव घोषित करण्यात येईल असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार शहरातल्या SBOA शाळेच्या वतीनं मतदान जनजागृती विषयक 3-स्तरीय उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी काढलेल्या मतदान जागृती विषयक फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फलकांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमधून मतदान जागृतीविषयी पालकांना आवाहनात्मक पत्र लिहिली. तसंच शाळेच्या वतीनं मतदान जनजागृती विषयक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक काल नागपुरात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती तसंच भूराजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक बाजारातल्या अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेनं डिजिटल पेमेंट, ग्राहक शिक्षण आणि जागरुकता यामध्ये केलेल्या प्रगतीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. बँकेच्या वर्ष 2024-25 अर्थसंकल्पाला देखील यावेळी मंजुरी दिली असल्याचं RBIनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटलं आहे. उद्या होळी तसंच परवा सोमवारी रंगांची उधळण करणारा धुलिवंदनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध रंगांची विक्री करणारी दुकानं सजली आहेत. नैसर्गिक रंग तसंच विविध आकाराच्या आकर्षित करणाऱ्या पिचकारी देखील ग्राहकांचा अधिक भर असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात सगळी दुय्यम निबंधक तसंच सहजिल्हा निबंधक कार्यालयं 29 ते 31 मार्च रोजी सुरू राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन सहजिल्हा निबंधक अधिकारी SD कल्याणकर यांनी केलं आहे. पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आज यजमान महाराष्ट्र संघ आणि हरियाणा संघादरम्यान होणार आहे. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपांत्य फेरीचा सामना आज किदांबी श्रीकांत आणि तैवानच्या लिन चुन यी यांच्यात होणार आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीकांतनं तैवानच्याच खेळाडूचा 21-10, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.